आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 14 ऑगस्ट 2022. विषय जीव. सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता. तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. उत्तरदायी वाचन. स्तोत्र संहिता. परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस. तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे. तुला माझे विचार खूप दुरूनही कळतात. परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे. परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते. परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस. माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस. तू तुझा हात हळुवारपणे माझ्यावर ठेवतोस. तुला जे सर्व काही माहीत आहे त्याचे मला आश्चर्य वाटते. ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते. मी जिथे जातो तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही. परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस. मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथेही तू असतोस. परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथेही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलो तर तिथेही तू असतोस. तिथेही तुझा उजवा हात मला धरतो आणि तू मला हाताने धरून नेतोस. धडा उपदेश. बायबल पासून. स्तोत्र संहिता. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो. की झाले आहेत त्यांना देव न्याय देतो. त्यांच्यासाठी देव न्याय आणतो. वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो. देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते. आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे. आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे. त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत. आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे. ते फूल लवकर वाढते. गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कोणी सांगू शकत नाही. परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशी देखील चांगला वागणार आहे. जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो. देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता. परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो, देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा. परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. लूक. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली. मग तो नासरेथला गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला आणि यशया संदेशाचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे, प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदीवान म्हणून नेलेल्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली, तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले. लूक. शब्बात दिवशी येशू एका सभास्थानात शिकवित होता. तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने 18 वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस. नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली. नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बात दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, काम करण्यासाठी 6 दिवस आहेत, म्हणून या 6 दिवसामध्ये या व बरे व्हा, पण शब्बात दिवशी येऊन बरे होऊ नका. येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हणाला, ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गणवाला शब्बात दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? ही तर अब्राहमाची कन्या आहे. सैतानाने हिला 18 वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बात दिवशी सोडविणे चूक होते काय? तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला. येशूने आपल्या 12 शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले आणि त्याने त्यांना भूते घालविण्याचा अधिकार दिला, तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. या 12 जणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले, यहुदी तर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या, कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाही त्यांना भिवू नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या. 2 चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही आणि तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा त्याने मोजलेले आहेत. म्हणून घाबरू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. मी तुम्हाला खरे सांगतो की जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्याला भर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे, आपण सर्व मरणार नाही, आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल. कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. कारण या विनाशी शरीराने अविनाशी पण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशी पण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल. विजयात मरण गेले गेले आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. देव महान मी आहे, सर्वज्ञ, सर्व पाहणारा, सर्व कार्य करणारा, सर्वज्ञ, सर्व प्रेमळ आणि शाश्वत. तत्व मन आत्मा जीवन सत्य प्रेम सर्व पदार्थ बुद्धिमत्ता. सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू रब्बिनिकल चूक आणि सर्व पाप आजार आणि मृत्यू सत्याचा आणि जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी आला. हा आदर्श येशूच्या संपूर्ण पृथ्वीवरील कारकिर्दीत प्रदर्शित झाला. आत्मा आणि भौतिक अर्थ सत्य आणि चूक यांच्यातील फरक दर्शवितो. जर आपण आत्म्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी भौतिक इंद्रियांच्या चुकांवर पुरेसा विजय मिळवला असेल तर आपण पापाचा तिरस्कार करू आणि प्रत्येक मुखवटाखाली त्याचा निषेध करू. केवळ अशा प्रकारे आपण आपल्या शत्रूंना आशीर्वाद देऊ शकतो जरी ते आपल्या शब्दांचा इतका अर्थ लावत नसतील. आपण स्वतःसाठी निवड करू शकत नाही परंतु येशूने शिकवलेल्या मार्गाने आपले तारण कार्य केले पाहिजे. नम्रता आणि सामर्थ्याने तो गरिबांना सुवार्ता सांगताना आढळला. देव पदार्थात राहतो ही श्रद्धा सर्वधर्मी आहे. आत्मा शरीरात आहे, मन पदार्थात आहे आणि चांगले वाईटात आहे असे म्हणणारी चूक ती न सांगणे आणि अशा उच्चारांपासून थांबणे आवश्यक आहे. अन्यथा देव मानवतेपासून लपलेला राहील आणि मनुष्य पाप करीत आहे हे जाणून न घेता पाप करतील. आत्म्याऐवजी वस्तूवर विसंबून राहतील, लंगड्याने अडखळतील, दारूच्या नशेत पडतील, रोगाने ग्रासतील. हे सर्व त्यांच्या अंधत्वामुळे, त्यांच्या खोट्यापणामुळे. देव आणि मनुष्य बद्दल भावना. दैवी मन सर्व ओळखी राखते, गवताच्या ब्लेड पासून तारेपर्यंत वेगळ्या आणि शाश्वत म्हणून. प्रश्न आहेत, देवाची ओळख काय आहे? आत्मा म्हणजे काय? निर्माण झालेल्या वस्तूमध्ये जीव किंवा आत्मा असतो का? काहीही वास्तविक आणि शाश्वत नाही, आत्मा काहीही नाही परंतु देव आणि त्याची कल्पना. वाईटाला वास्तव नसते, ती व्यक्ती स्थान किंवा वस्तू नाही तर ती केवळ एक श्रद्धा भौतिक अर्थाचा भ्रम आहे. सर्व वास्तविकतेची ओळख किंवा कल्पना अनंत काळ चालू राहते परंतु आत्मा किंवा सर्वांचे दैवी तत्व आत्म्याच्या निर्मितीमध्ये नाही. आत्मा हा आत्मा देव सर्जनशील शासित मर्यादित स्वरूपाच्या बाहेर असीम तत्वाचा समानार्थी आहे ज्याचे स्वरूप केवळ प्रतिबिंबित करते. प्रश्न, आत्म्याच्या विज्ञानाच्या मागण्या काय आहेत? उत्तर द्या. या विज्ञानाची पहिली मागणी आहे, माझ्या पुढे तुला दुसरे देव नसावेत. हा मी आत्मा आहे म्हणून आज्ञेचा अर्थ असा आहे, तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसावी, जीवन नसावे, पदार्थ नसावे, सत्य नसावे, प्रेम नसावे, परंतु जे आध्यात्मिक असते दुसरा त्याच्यासारखाच आहे. तू तुझ्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती कर. हे पूर्णपणे समजून घेतले पाहिजे की सर्व माणसांचे मन एकच आहे, एकच देव आणि पिता आहे, एकच जीवन सत्य आणि प्रेम आहे. ती वस्तुस्थिती उघड झाल्यावर मानवजात प्रमाणानुसार परिपूर्ण होईल, युद्ध थांबेल आणि माणसाचा खरा बंधुत्व प्रस्थापित होईल. इतर कोणतेही देव नसणे, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक परिपूर्ण मन सोडून इतर कोणाकडेही न वळणे. मनुष्य हे देवाचे स्वरूप आहे, शुद्ध आणि शाश्वत ते मन आहे जे ख्रिस्तामध्ये देखील होते. विज्ञान आत्मा आत्मा शरीरात नसल्याप्रमाणे आणि देव मनुष्यात नसून मनुष्याद्वारे प्रतिबिंबित करतो. मोठे हे कमीत असू शकत नाही, कमीत मोठे असू शकते हा विश्वास ही एक चूक आहे जी आजारी आहे. आत्म्याच्या विज्ञानातील हा एक अग्रगण्य मुद्दा आहे की तत्व त्याच्या कल्पनेत नाही. आत्मा मनुष्यामध्ये मर्यादित नाही आणि कधीही पदार्थात नाही. सत्याच्या मागण्या आध्यात्मिक आहेत आणि मनाद्वारे शरीरापर्यंत पोहोचतात. माणसाच्या गरजांचा उत्तम अर्थ सांगणारा म्हणाला, तुमच्या जीवनाचा विचार करू नका, तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे. दैवी विज्ञानात मनुष्य ही ईश्वराची खरी प्रतिमा आहे. दैवी स्वभाव ख्रिस्त येशू मध्ये उत्तम प्रकारे व्यक्त केला गेला. ज्याने नश्वरांवर देवाचे खरे प्रतिबिंब टाकले आणि त्यांचे जीवन त्यांच्या गरीब विचार मॉडेलच्या अनुमतीपेक्षा उंच केले. ज्या विचारांनी मनुष्याला पतित, आजारी, पापी आणि मरत आहे. वैज्ञानिक अस्तित्व आणि दैवी उपचार याच्या ख्रिस्तासारखी समज, विचार आणि प्रात्यक्षिकाचा आधार म्हणून परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य एक परिपूर्ण तत्व आणि कल्पना समाविष्ट करते. आत्मा आणि त्याचे गुणधर्म मनुष्याद्वारे कायमस्वरूपी प्रकट होतात हे जाणून गुरुने आजारी लोकांना बरे केले, अंधांना दृष्टी दिली, बहिर्यांना ऐकले, लंगड्यांना पाय दिले. अशा प्रकारे मानवी मन आणि शरीरावर दैवी मनाची वैज्ञानिक क्रिया प्रकाशात आणली आणि आत्मा आणि मोक्ष बद्दल अधिक चांगली समज देणे. येशूने एकाच अधिभौतिक प्रक्रियेद्वारे आजार आणि पाप बरे केले. जसा देव हा पदार्थ आहे आणि माणूस हा दैवी प्रतिरूप आणि प्रतिरूप आहे, माणसाने इच्छा केली पाहिजे आणि प्रत्यक्षात केवळ चांगल्याचा पदार्थ आत्म्याचा पदार्थ आहे, काही फरक नाही. मनुष्याकडे दुसरे कोणतेही पदार्थ किंवा मन आहे हा विश्वास आध्यात्मिक नाही आणि पहिल्या आज्ञेचा भंग करतो. तुझा एक देव एक मन आहे. मर्त्य मनुष्य स्वतःला भौतिक पदार्थ वाटतो, तर मनुष्य प्रतिमा कल्पना आहे. भ्रम, पाप, रोग आणि मृत्यू भौतिक इंद्रियांच्या खोट्या साक्षीतून उद्भवतात, जे अनंत आत्म्याच्या केंद्रस्थानी असलेल्या एका कथित दृष्टिकोनातून मन आणि पदार्थाची उलटी प्रतिमा सादर करते आणि सर्व काही उलथापात करते. हा खोटारडेपणा आत्म्याला भौतिक स्वरूपातील एक अवास्तव निवासी आहे आणि मनुष्य आध्यात्मिक ऐवजी भौतिक आहे असे मानतो. योग्यरित्या समजले की संवेदनशील भौतिक स्वरूप धारण करण्याऐवजी मनुष्याला संवेदनाहीन शरीर आहे आणि देव मनुष्याचा आणि सर्व अस्तित्वाचा आत्मा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुसंवादात आणि अमरत्वात शाश्वत असल्याने मनुष्यामध्ये हे गुण प्रदान करतो आणि कायम ठेवतो. मनाद्वारे काही फरक पडत नाही. आत्मा हा मनुष्याचा पदार्थ, जीवन आणि बुद्धिमत्ता आहे, जो वैयक्तिक आहे परंतु पदार्थात नाही. आत्मा कधीही आत्म्यापेक्षा कनिष्ठ काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही. मनुष्य ही आत्म्याची अभिव्यक्ती आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.